तसंच हवा हवा तर वाटणारा, पण आपल्या वाट्याला क्वचित देणारा मान आणि नकोस नकोसा वाटणारा पण अनेक वेळा न टाळता येणारा आपल्या वाट्याला येणारा हा अपमान, पुन्हा त्यातून निर्माण होणारी सुख दुःख, त्यातून निर्माण घराण्याची सूड वगैरे आपण बघतो पिक्चर मध्ये नेहमीच, तिथे दहा दहा पिढ्या सूड चालू असतो या सगळ्या पाशवी भावना, तसंच आपल्या आयुष्यातले उत्कर्षाचे किंवा अपकर्षाचे प्रसंग ज्याला आपण सापशिडीचे प्रसंग म्हणतो आणि असा वर गेलो असा खाली आलो संस्मरणीय प्रसंग म्हणू आपण त्याला वाटल्यास, नंतर अनेक वेळा दुसऱ्याने केलेले अपेक्षाभंग किंवा आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी, म्हणजे मला वाटलं की माझा मुलगा डिस्टिंक्शन त्याला मिळावा त्याने नापास व्हावं, मग ते युनिव्हर्सिटी चुकीमुळे का असते ना की तिथे मला होणारं दुःख, म्हणजे मनाविरुद्ध घडलेली गोष्ट असं। तसंच दुःखाचा भाग म्हणजे आपण अनेक वेळा भोगलेले आजार, दोन वेळा सायन हॉस्पिटलला दिलेली भेट जगतो का मरतो म्हणून आणि तिकडे पेटीवाल्याची वेकन्सी नाही म्हणून परत पाठवलेलं आहे की आणखीन थोडी प्रॅक्टिस करा आणि मग वर यावं। तसंच इतरांची सहन करावी लागलेली आजारपण, शिवाय प्रिय माणसांचे आपल्या डोळ्यासमोर घडलेले मृत्यू, अत्यंत दुःखाचे प्रसंग आणि त्याबाबत आपली झालेली केविलवाणी आणि असहाय्य अवस्था, काही आता आपण करू शकत नाही बघण्यापलीकडे अशी जी अवस्था आपली होते ही दुःखाला कारणीभूत होणारी, हे सर्व आपण त्याला महत्व दिलेलं असल्यामुळे त्या सगळ्या महत्वासकट आपल्या स्मृतीमध्ये जातो, कारण आपण या गोष्टी महत्वाच्या म्हणून ठरवलेल्या आहेत म्हणून। आणि यातलं काही काळाच्या ओघात पुसलं जातं आणि काही टिकतं, म्हणून आपण कालाय दस्मै नमः असं म्हणतो की सगळ्या दुःखांवर औषध रामबाण जे फुकट मिळतं आणि ज्याच्यात कधी हायड्रेशन होऊ शकत नाही भेसळणे असं औषध म्हणजे काल, म्हणून कालाय दस्मै नमः आपण म्हणतो। आता इतका सगळा खजिना सामान्य माणसाच्या दृष्टीनं आणि रामकृष्णाच्या दृष्टीनं कचरा हा ज्या स्मृतीमध्ये गेलेला असतो त्या स्मृतीत का नसतं हा जर विचार केला आपण तर ही स्मृती निर्माण करणारा जो भगवंत आहे ना तेवढाच फक्त या स्मृतीत नसतो बघा। तर असं का होतं तर पतंजलीने त्याचं उत्तर दिलं की त्याला आपण महत्व देत नाही अनुभूती विषय असंक्रमोषा स्मृती ही कि त्याला आपण आतापर्यंत महत्व दिलेलं नसल्यामुळे तो स्मृतीत असत नाही आणि स्मृतीत नसल्यामुळे तो बाहेर येत नाही, कारण आपला सगळा व्यवहार पिढ्यान पिढ्या शतकानुशतक युगानुयुग आपल्या बुद्धीचा हा सगळा भेद बुद्धीवर आधारलेला हा तो व्यवहार आहे हा भगवंताशिवाय घडू शकतो, मग तो सुरळीत घडतो का गोंधळात घडतो हा भाग वेगळा, भगवंताच्या स्मरणाने तो सुरळीत होतो आणि भगवंताच्या विस्मरणाने तो गोंधळात जातो, पण तो गोंधळ कशामुळे निर्माण होतो हे आपल्या पुन्हा लक्षात येत नाही की मूळ त्याचं कारण स्मृतीत भगवंत नाही म्हणून, हे आपल्या लक्षात न आल्यामुळे पुन्हा आपण त्याचा उपाय बोलतीकडे शोधत राहतो आणि त्या गोंधळातून पुन्हा आणखीन गोंधळ निर्माण करत राहतो। तसे अजून कर्वेस कॅरकन सांगितलं की विचारावर विचाराची पुटं देऊन हा विचार कसा काढायचा, म्हणजे निर्विचार अवस्था मनाची येण्यासाठी मी तीन दिवस विचार करतोय म्हणे, अरे विचार करून निर्विचार अवस्था कशी येईल की झोप येण्यासाठी इतका प्रयत्न केला मी तरी झोप आलेली नाही, अरे प्रयत्न शून्य ना म्हणजे झोप आहे। तस भगवंताचा अनुभव घेण्यासाठी मी इतका बुद्धीने प्रयत्न करतोय, अरे पण त्या बुद्धीत तर भगवंतच नाहीये मुळात तुझ्या, तर त्याला बुद्धीतला तुला अनुभव येईल कसा त्याचा, तेव्हा सांगण्याचा हेतू असा की ही स्मृती आपल्या व्यवहाराचं एक उदाहरण आहे, 5 मिनिटं सांगितलं चालेल ना, तर विषय संपेल त्या दृष्टीने म्हणून स्मृती ही आपण आपल्या पैशाशी संबंधणारी मंडळी आपण जे लक्ष्मीपती सगळे आहोत त्यांच्या दृष्टीने किंवा आपल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला की स्मृती थोडीशी एक सेफ डिपॉझिट लॉकर ज्याला म्हणतो ना आपण, तशा टाईपचं तिथं काम असतं, तशा प्रकारचं तिथं काम असतं कार्य असतं की आपण ज्याला आपल्या भाषेत करन्सी चेस्ट म्हणू किंवा आपल्याकडचे हे व्हॉल्ट्स म्हणू, सेफ डिपॉझिट लॉकर म्हणा किंवा व्हॉल्ट म्हणा किंवा चेस्ट म्हणा, अशा तऱ्हेचं तिचं काम असतं स्मृतीचं। हे कसं तर एखाद्या सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये आपण काय काय ठेवतो, आपल्या कृतीमध्ये जसे आपण महत्वाचे प्रसंग त्यातल्या सुख दुःखासकट जसे घातलेले आहेत तसे आपल्या सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये आपण कसं ठेवतो की काय ठेवू त्याच्यामध्ये आपली महत्वाची कागदपत्र तसंच डॉक्युमेंट्स ज्याला आपण म्हणू दागिने त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट्स आता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्याला ॲड झालेली आहेत त्याच्यामध्ये नंतर हे आपल्या सामान्य प्रापंचिक माणसाचं समजा दुर्जन असेल तर त्याच्या आणखीन काय असेल जास्तीचं दोन नंबरचा पैसा हे त्याच्यामध्ये सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये सापडेल तुम्हाला म्हणून ते इन्कम टॅक्स त्या लॉकरवर धाड येते शेवटी ते काढण्यासाठी किंवा एखादा समजा कामी जण असेल कामी माणूस तर पैशाची प्रेमपत्री त्यात ठेवत होतो बायको त्यातच सापडू देत म्हणून सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये अनेक वेळा प्रेमपत्र सापडलेली मी बघितलेली आहे की जी ज्याला एक दिडकीचं सुद्धा महत्व नसतं नंतर प्रेम संपल्याकडे प्रेम वाळून गेलेलं असतं सखी प्रेम आता आटले पत्र फक्त शिल्लक असतात तेव्हा ह्या सगळ्या महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आपण त्या ठेवतो आणि त्या ठेवताना अगदी आयटेमाईज ठेवलेल्या असतात आपल्या याच्यात आपल्याला अनुभव आहे 10 रुपयाच्या नोटेमध्ये आपण 5 रुपयाच्या नोटा ठेवत नाही वॉल्टमध्ये त्याचा वेगळा टप्पा असतो कोपरा त्याचा वेगळा असतो तसे ह्या सगळ्या वस्तू विषयवार आयटेमाईज आणखीन अशा स्वतंत्रपणे आपण मिक्स न करता स्वतंत्रपणे ठेवलेल्या असतात का आता जेव्हा हव्या तेव्हा सापडाव्या म्हणून तेव्हा असं हे सगळं तसं एक्झॅक्टली नक्की स्मृतीमध्ये तसं असतं आणि यातलं वैशिष्ट्य याच्यासारखंच असं आहे की आपल्या आपल्या स्मृतीमध्ये सुद्धा प्रत्येक विषयवार त्या आयटेमाईज असं म्हणून वस्तूला जोडून त्याची स्मृती जोडलेली असते आणि प्रत्येक क्षणी त्या वस्तूच्या संबंधात नवीन जे घडेल ते पुढे त्या स्मृतीला जोडलं जातं आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याचं असं आहे दोन गोष्टी त्यातले विशिष्ट असतात त्यातल्या की व्हॉल्टमध्ये जे आपण ठेवलेलं नाही ना ते बाहेर काढता येत नाही आणि दुसरा भाग असा आहे की जेवढं ठेवलं असेल तेवढंच बाहेर काढता येतं त्याच्यावरती जास्त काढता येतं हे फक्त आपण आंधळ्याच्या वाटीत करू शकतो की एक पैसा टाकून 90 पैसे उचलायचे आणि माझा दानधर्माचा रुबाब सगळीकडे दाखवायचा का त्याला डोळे दिसतात म्हणून तेव्हा हा त्यातला भाग जसं स्मृतीमध्ये असंच आहे नक्की की स्मृतीमध्ये सुद्धा जेवढं आपण आत घातलेलं असतं ना त्याच्यापेक्षा जास्त बाहेर आपण काढू शकत नाही येत नाही आणि म्हणून संतांना ही समस्या ते आपल्याला समजत नाही याच्यामुळे कारण मगाशी जे सांगितले मी दुसरे अनुभव जे आहेत ते त्यांच्याकडे विपुल असून स्मृतीत गेलेले असतात त्याच्यामुळे ते आपल्याला समजत नाहीत त्यामुळे आपण आपला मूर्खपणा कबूल करायचं संतांना काही कळत नाही असं म्हणतो कारण त्यांचा आगळा अनुभव मला कधीच येत नाही हो कारण माझ्या बुद्धीत भगवंतच नाही त्यामुळे तो अनुभव येणारच नाहीये नसल्यामुळे कारण सांगण्याचा हेतू असा की जे आत घातलं नाही ते बाहेर काढता येत नाही स्मृतीत आणि त्याच्यामुळे भगवंत नसल्याची जी उणीव आहे ही आपल्याला बरं का जन्म जन्म जाणवत राहते भासत राहते ती उणीव सतत भासत असते म्हणून जीव ती पुरी करण्यासाठी बाह्य जगात ती पुरी करायचा प्रयत्न करत असतो इच्छा आशा वासना आकांक्षा याच्या रूपाने पण मुळात जो जीव भगवंतामुळे अपूर्ण झालेला आहे तो ह्याने पूर्ण होत नाही तेव्हा सांगण्याचा हेतू असा याच्यामध्ये की जे ज्ञान स्मृतीत गेलेलं नसतं ते ज्ञान तुम्हाला कधीही बाहेर काढता येत नाही याठी छोटस उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की जेव्हा सुग्रीवाने ऋषीमुख पर्वतावर सीतेचे दागिने आणून दिले तेवढे रामाने विचारले लक्ष्मणा यातले तू काय काय ओळखतोस तर त्याने सांगितलं मी फक्त पायातली पैंजण ओळखतो कारण बाकीची मी कधी बघितलेलीच नाहीये जे स्मृतीत कधी गेलेलंच नाहीये माझ्या ते माझ्या स्मृतीचं बाहेर कसं येणार आहे लक्ष्मण सांगतात हीच राघवा हीच पैंजणे हीच लेवणी माझी वहिनी विहरत होती भयाड राणी भूषविली पदकमले ज्ञानी ऋणुझुणू ऋणुझुणू गाऊनी गाणी हीच राघवा हीच पैंजणे तेवढीच फक्त मी ओळखतो पुढे म्हणतात ते वहिनीला मी माता मानुनी वहिनीला मी माता मानून सांज सकाळी करिता वंदन ज्याच्यावरती खिळले लोचन त्याच्यावर कधी झाले नाही ते ज्याच्यावरती खिळले लोचन तीच तीच रे ही आभरणे हीच राघवा हीच पैंजणे अलंकार वहिनीचे दुसरे ठाऊक नाम तर रघुराया रे ओळखिली पण पदीची निपुरे घडली जयांची रोज दर्शने हीच राघवा हीच पैंजणे ज्या चरणास्तव देह वाहिला ह्या विण ठाऊक काही न मदला चरणाशिवाय सीतेच्या आदिबायाच्या चरणाशिवाय या भक्तीच्या आणि वैराग्याच्या पुतळ्याने दुसरं काहीही आयुष्यात त्याचा विचार केला नाही. चिंतेच्या चरणाशिवाय ज्या चरणास्तव देह वाहिला ह्या वेळ ठाऊक काही न मजला, मुखचंद्रजीचा कधी न पाहिला, मुखचंद्रजीचा कधी न पाहिला तसे ओळखू अन्य दागिने. हीच राघवा हीच पैंगणे हीच लेवणी माझी वहिनी विहरत होती भयान राणी. तेव्हा सांगण्याचा हेतू असा की जे स्मृतीत गेलेलं नाही ते बाहेर येत हे सांगण्यासाठी हा उदाहरण. आणि आता इथे काय झालेलं आहे बघा, आपल्याला जे उदाहरण बघायचंय की आपल्या सामान्य माणसाच्या स्मृतीमध्ये भगवंत नसल्यामुळे काय असतं तिथे त्याच्याऐवजी, तर अविद्या आणि अस्मिता हे दोन्ही क्लेश ते थाण मानून बसलेले असतात. कारण अविद्या शब्दाची व्याख्याच म्हणजे भगवंताचा अज्ञान अशी आहे. त्यामुळे भगवंत स्मृतीच नसल्यामुळे या स्मृतीमध्ये अविद्या आणि अस्मिता हे दोन क्लेश इथे ठाण मांडून का बसलेले असतात, तर या अविद्येचं काम आपल्याकडे सांगितलेलं आहे मायेचं किंवा अविद्येचं आवरण आणि विक्षेपण. तर भगवंताच्या अनंत अस्तित्वावर आवरण घालायचं हे तिचं पहिलं काम अविद्येचं आपल्या जीवाच्या ठिकाणी असलेल्या की भगवंताच्या अनंत अस्तित्वावर आवरण घालायचं आणि या देहापुरती सीमित अशी जी अस्मिता आहे तिला महत्व द्यायचं. म्हणजे जे आहे ते ढाकायचं भरत काहीतरी प्रकट करायचं. म्हणजे जो महत्वाचा भगवंत आपण पहिली अस्मिताची व्याख्या जी बघितली दृग्दर्शन शक्य हो एकात्मता एव अस्मिता, त्याच्यामध्ये भगवंताच्या अस्तित्वाला आवरण घालून सीमित असा जो मी आहे किंवा मी पण आहे अहंकार आहे अस्मिता आहे याला महत्व द्यायचं आणि त्या महत्वातनं इतर अनुभूत प्रसंगाचं महत्व ठरवायचं हे अविद्येचं काम. वास्तविक हे याचा आपल्याला अनुभव नेहमी आहे हा की ज्या ज्या दोन गोष्टीचा नियंता ऐकत असतो बघा, ज्या दोन गोष्टीचा नियंता ऐकत असतो तिथे हे स्वातंत्र्य कधी असत नाही. पण नियंता एक आहे हे विसरल्यामुळे स्वातंत्र्याची ही कल्पना निर्माण होते मनामध्ये भावना निर्माण होते. आता एक आपल्या शरीराचं उदाहरण येतं मी लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये सुद्धा डावं आहे उजवं आहे पाय आहे हात आहेत अनेक अवयव आहेत. पण या अनेक अवयवामध्ये कधी कटुता किंवा भांडण निर्माण झाले काय, का निर्माण होत नाही, तर सगळ्याचा नियंता इथे बसलेला असतो म्हणून आणि तो सूत्र चालवत असतो त्याच्या सूत्राप्रमाणे त्याच्या आज्ञाचं पालन सगळीकडे होतं म्हणून दोन हातामध्ये किंवा दोन पाय कधी भांडण होत नाही. म्हणून इथे आपल्या शरीराचं उदाहरण घेतल्यानंतर असं लक्षात येतं की एकच नियंता असल्यामुळे एक एक अवयवाचा आपण गंमत बघू त्याच्यामध्ये. समजा उद्या एखाद्या डोळ्याने एखाद्या कामाकडे डोळेझाक केली, एखाद्या डोळ्याने एखाद्या कामाकडे डोळेझाक केली आणि त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला समजा काम जास्त पडलं, तर पहिला डोळा तिकडे काळा डोळा करतो, तो काही त्याला ताबडतो हे माझं काम नाही असं सांगत नाही पण माणूस सांगतो का सगळ्यांचा नियंता एक आहे विसरलेला असतो म्हणून. आणि इथे आपल्या शरीरात आपल्याला नित्य बघायला मिळतं हे जे सहकार्य आहे प्रत्येक अवयवाचं एका नियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हे नेहमी बघतो तरी आपल्या लक्षात येत नाही. दुसरं उदाहरण घेऊ की समजा माझ्यासारख्या एखाद्या माणसाला उद्या ऑफिसमध्ये एका कानाला म्हणा साहेबाचं दमन जास्त ऐकायला नेहमीपेक्षा, म्हणून तो कान ते दुसऱ्या कानाची कान उघाटी करत नाही हे तुझं काम होतं ऐकायचं, मला एकट्यालाच काम पडलं मला एकट्याला शिव्या खायला लागल्या असं तो म्हणत नाही. तिसरं उदाहरण घेतलं आपण समजा एखाद्या हाताने थोडी हात चलाखी केली म्हणून दुसरा हात पहिल्या हाताला काही हातोहात फसवत नाही. समजा उद्या एका पायाला जखम झाली ते मांजराची गोष्ट आपल्याला माहिती आहे, एका मांजराच्या पायाला लागलं होतं तीन पाय त्याला दुसरीकडे घेऊन दिले वगैरे तो खटला चालला होता. तसं समजा एखाद्या पायाला आपल्या जखम झाली आणि त्या पायाने चालता येत नसलं तर सगळा भार दुसऱ्या पायावर पडतो, म्हणून दुसरा पाय पहिल्या जखमी पायाला तर पायात पाय घालून पाडत नाही त्याला सांभाळून घेऊन जातो. तसं समजा सर्दीने माझी एक नाकपुडी चोरली आणि दुसऱ्या नागपुडीला समजा जास्त श्वास घ्यायला लागला म्हणजे प्राणायामाची विरुद्ध अवस्था झाली असं म्हणा, तर काही पहिली नागपुडी दुसऱ्या नागपुडीला नाक मोठी धरून शरण्याला लावत नाही हे असं का. साधक ह्या दोन्हीचा नियंता एक आहे आपल्या शरीरामध्ये म्हणून आपल्या या अवयवामध्ये कधीही भांडण झालं तर ऐकिवत नाही आपल्याला, कारण ते अवयव हे सतत सहकार्यानेच वागत राहतात. पण आपण मात्र आपल्या सगळ्यांचा नियंता निर्माता एक आहे हे विसरल्यामुळे या अविद्येच्या प्रभावामुळे लक्षात घ्या या अविद्येच्या प्रभावामुळे ती अविद्या या मीला स्वतंत्र अस्तित्व द्यायला लावते आणि त्याला मोठेपणा द्यायला लावते आणि मग या मीला आपण भगवंतापेक्षा मोठे आहोत असं वाटायला. आता ह्या मीच्या द्वारा आपल्याला जे होणारं ज्ञान असतं हे ज्ञान आणि त्या ज्ञानामुळे इथे ह्या स्मृतीचं काम कसं असतं हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया पुढच्या अभ्यासाबरोबर, कारण आता साडेकडा होत आलेले आहेत तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही असं आपलं ठरलेलं आहे. तेव्हा जानकी जीवन स्मरण जय जय राम
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
अज्ञान शिविरान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
जानकी जीवनस्मरण जय जय राम. माझ्या दृष्टीनं आज थोडासा जास्त आनंदाचा भाग मला आपल्या सगळ्यांना सांगायचा आहे. म्हणजे आज मी कर्वे साहेबांच्या ऑरामध्ये आलेलो आहे. एरवी रोज कर्वे साहेब समोर असायचे आणि कर्वे साहेबांना फेस करणे किती कठीण गोष्ट आहे हे आपल्याला गाडीत लक्षात येतं. तेव्हा आज त्यांची माझ्यावर काही विशेष कृपा असावी त्याच्यामुळे असं ते आज मुद्दाम इथे माझ्या प्रेमाने जवळ येऊन बसले त्याच्यावर मला असं वाटतंय. आजचा आपला 11वा अभ्यास वर्ग आहे. आतापर्यंत आपण 10 अभ्यास वर्ग हे आपल्या उपस्थितीत व्यक्तींचीही कमतरता न होऊ देता त्याचा आपण अभ्यास केला. आज एकादश असं म्हणायला हरकत नाही. एकादश म्हणजे एकादशी ही पतंजल एकादशी असं म्हणायला आपल्याला ते काहीच प्रत्यवाय नाहीये. फक्त एकादशी याचा अर्थ आपली नेहमीची एकादशी असा घ्यायचा नाही कृपया. कारण आपली नेहमीची एकादशी म्हणजे 1 किलो रताळी 1 किलो भगर शेंगादाणे साबुदाणा वगैरे वगैरे अशा अल्प आहारावर राहिल्यामुळे आपल्याला नॉर्मली अजीर्ण होऊन मग आपल्याला चक्कर वगैरे येते तशी ही एकादशी नसून ही खरोखरी भगवान पतंजलींची एकादशी. म्हणजे त्याला मला असं उदाहरण देता येईल की तुकाराम महाराज जशी एकादशी करत होते त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी की तुकाराम महाराजांची एकादशी म्हणजे मोठी विलक्षण होती. लोक विलक्षण म्हणायला हरकत नाही. ते दिवसभर काहीही खात नसत एकादशीला. अनशन ज्याला म्हणतो आपण म्हणजे अनशन ते कुठल्याही प्रकारचं अन्नात तोंडामध्ये मुखामध्ये अन्नाचा कण नाही. एवढंच नव्हे तर सबंद दिवसात ते पाण्याचा थेंबही तोंडात घेत नसत. सबंद दिवसभर नामस्मरण करून रात्री पुन्हा सबंद रात्रभर नामस्मरण करायचे आणि असं दुसऱ्या दिवशी 12 पर्यंत सतत नामस्मरण करून म्हणजे सकाळच्या प्रभातीपासून एकादशीच्या पहाटेपासून ते द्वादशीच्या 12 वाजेपर्यंत नामस्मरण करून फक्त तीर्थ प्राशन करून मग ते एकादशी सोडत असत. त्यामुळे फलाहार हा जो भाग आहे आपल्याकडचा म्हणजे अक्षरशः फलांचा आहार असं म्हटलेलं आहे त्याचा आपण फराळ करून मग त्याच्यावर ताव मारतो ही गोष्ट वेगळी. पण आपल्याला तुकाराम महाराजांसारखं जरी जमलं नाही म्हणजे दिवस आणि रात्र तरी आपण ना तासभर तरी ते एकादशी करूया या अभ्यासाची असं म्हणून. दुसरं म्हणजे एकादशीला आपण उपवास असं म्हणतो. उपवास म्हणजे आपला पुन्हा उपवास नव्हे नेहमीचा किंवा उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तर उपवासाच्या अर्थी आपण तासभर भगवंताजवळ उपवास करणार आहोत म्हणजे भगवंताजवळ राहणार आहोत आणि जवळ म्हणजे किती तर साक्षात अंतःकरणामध्येच वास करणार आहोत. इतके जवळ आपण ते असल्यामुळे आत्ताचा हा एक तासभर आपला एकादशीचा उपवास आहे असं समजून आपण अभ्यासाला सुरुवात करू. तत्पूर्वी आणखीन एक गोष्ट म्हणजे आता सध्या गेल्या वेळेपासून 10वा 11वा 12वा असे आपले वर्ग सुरू झालेले आहेत. त्याला संस्कृतमध्ये आपण दश एकादश म्हणजे दशम एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश असा सगळा दशाहार ज्याला म्हणतो आपण आता हा दशाहार आपला आता सुरू होणार आहे त्याच्या पुढे. तर मुळामध्ये दश म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्या नलदमयंतींची जी नलदमयंतीचं आख्यान जे आपण वाचलंय त्याच्यामध्ये या दशेचा संदर्भ आलेला आहे. आपल्या लक्षात असेल की नल आणि दमयंती ह्यांना जेव्हा वनवासात जावं लागतं आणि वनवासातून जेव्हा त्यांचे अत्यंत हाल होतात तेव्हा त्यांना वाटेमध्ये प्रवासामध्ये एक नाग भेटतो आणि तो नाग त्या मनुष्यवाणी सांगतो की हे नल राजा, आता जरी तू वनवासात असला तरी पूर्वीचा राजा आहे असे मला माहितीये, माझ्या अंगात त्राण नाहीये, तर तू मला एक थोडस माझ्याबरोबर मला उचलून घेऊन जाशील का? आपल्या सगळ्यांना हकीकत माहिती आहे, फक्त आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी म्हणून पुन्हा सांगतोय ते. तर तिथे तो उचलतो राजा असा, त्याला असं हातात घेऊन हा एक द्वि त्रि असं मोज म्हणतो, तो असं मोजत एक द्वि त्रि चतुर असं करत करत नऊ झाल्यानंतर नऊ दशा म्हणतो की हा नाग त्याला कडकडून चावतो. तर त्याचा फायदा असा होतो त्या नागाच्या चाव्याचा त्याच्यामध्ये की ह्याचं जे एरवी अत्यंत सुंदर गोरं असं रूप असतं ते सगळं बदलून एकदम काळकभिन्न रूप होऊन जातं आणि त्याला त्या रूपाचा पुढच्या वनवासामध्ये अतिशय उपयोग होतो. म्हणजे आपल्या नेहमीचे भाई सांगायचं म्हणजे त्याचं जे अगदी कोकणस्थ रूप होतं ते अगदी ठार देशच ते म्हणा, म्हणजे आपण रंग पक्का म्हणतो आमच्या भाषेत, किंवा अगदी आफ्रिकन म्हणा की ज्याला म्हणजे आफ्रिकेच्या रंगाची व्याख्या अशी करतात की त्याच्या अंगावर कोळशाची रेघ ओढली ना तर पांढरी दिसेल. तर असा त्याचा रंग होऊन जातो आणि तो त्याला पुढे फार उपयोगी पडतो त्याच्या वनवासाच्या पुढच्या भागात असं सांगितलंय. तर तिथे दश म्हणजे चावा असा त्याचा अर्थ आहे, तो तेव्हा दश म्हणतो त्या दशेचा असा संस्कृत मध्ये चाव असा होतो. तर तिथे या संदर्भात सुद्धा आपल्या या अभ्यासामध्ये माऊलीने याच्या संबंधी फार सुंदर या चाव्यासंबंधी फार सुंदर विवरण केलेलं आहे, ते सहज सांगावं म्हणून मला याची आठवण झालेली आहे. माऊलीने असं वर्णन केलं सहाव्या अध्यायात बघा, जे आपल्याला ज्ञानाजीने फार सुरेख अत्यंत विस्तृतपणे समजावून सांगितलं होतं या सहाव्या अध्यायातल्या कुंडली शक्तीविषयी. त्यात माऊलीने असं म्हटलंय की पिंडे पिंडाचा ग्रासू, ऐका पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू. इथे त्या साव्याचा संबंध आलेला आहे. म्हणजे मुद्दाम मी काय सांगतो की आताची पुढे दश एकादश द्वादश हे सगळे कुंडली शक्तीचे चावे जे आहेत त्याच्यातनं आपल्यामध्ये परिपूर्ण बदल होणार आहे, त्याच्यासाठी पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू धावून गेला उद्देशू महाविष्णू. ज्या महाविष्णूचं विष्णू स्मरण आपण इथे बघत आहोत त्याच्या संदर्भात म्हणून सांगतो, तिथे माऊलींनी त्याचं असं वर्णन केलंय की नाथ संकेतीचा दंशू म्हणजे हा आदिनाथ शंकर जे आहेत भगवान महाशंकर त्यांच्या परंपरेतला हा दंश आहे, पण हा प्रेमाने श्रीकृष्ण म्हणजे महाविष्णू सांगून गेलेले हा दंश कसा आहे म्हणून असं त्यांनी वर्णन केलंय. पुढे ते म्हणतात याच्यामध्ये त्या कुंडली शक्तीचं त्यांनी वर्णन केलेलं की हा कुंडली शक्तीचा दंश आहे म्हणजे शेष शक्तीचा शेषाचा दंश आहे, त्याच्यामुळे तो अत्यंत मंगल पवित्र आणि कल्याणकारक असा दंश आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते कुंडली शक्तीचं वर्णन त्यांनी फार छान केलं. ते म्हणतात नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेदे जैसे. एखादं छोटं जागाचं पिल्लू स्वतःच होते असं गुरफटून जसं वळणा वळणाने असं एका ठिकाणी वर्तुळाकार असं बसतं सेदे म्हणजे बसलेलं आहे किंवा झोपलेलं आहे असं. पुढे ते म्हणतात तैशी ते कुंडलींनी, तैशी ते कुंडलींनी मोटकी औटवळणी. औटवळणी का तर औटकी म्हणजे साडेतीन, म्हणजे ओंकाराच्या मात्रा साडेतीन जे असतात त्याचा इथे संदर्भ आहे. मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी निजेली असे, म्हणजे ही कुंडली शक्ती जोपर्यंत अधोमुख असते तोपर्यंत झोपलेली असते. जेव्हा ही भगवत प्रसादाने किंवा भगवत कृपेने कार्यरत होते तेव्हा ती अशी सांगितल्याप्रमाणे सहस्रार दल हे उलट होऊन ते ट्रान्समिशन सेंटर होतं, अशी ही कुंडली शक्तीच्या चाव्याची कृपा आहे. तर म्हणून हा दश या दशाहारात आपण आता प्रवेश केलेला असल्यामुळे आपण आता पुढचा अभ्यास गेल्या वेळी जो आपण अभ्यास केला होता त्याच्या पुढे आपण पाहूया. गेल्या वेळी आपण एकाच शरीराच्या अवयवामध्ये भांडण कसं होत नाही कारण दोन्ही या सगळ्या शरीराच्या अवयवाचा नियंता जो कोणी आहे तो एकच आहे हे बघितलं होतं. ते अशा संदर्भात की या आपल्या सगळ्या सृष्टीचा नियंता एक असताना सुद्धा तो विसरून आपण भांडण करतो आणि शरीरामध्ये मात्र एक नियंता हे सतत सगळ्यांना स्मरण असल्यामुळे कधीही शरीराच्या अवयवामध्ये भांडण होत नाही. त्याला तुकाराम महाराजांचा एक चांगला संदर्भ आहे तो सांगतो इथे. त्यांनी असं म्हटलंय तो याचा अभंग आहे ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म आमच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी पुढच्या वेळेस असं म्हटलंय तिथे की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर पूजनाचं वर्म हे आहे की कोणाचाही मत्सर घडू नये. निर्वैर सर्व भूतेषु किंवा अद्वेष्टा सर्व भूताना म्हटलंय की भक्ताची लक्षणं अद्वेष्टापासून सुरू होतात, सर्व भूताना अद्वेष्टा तसं कोणाही जीवाचा न घडो मत्सर. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय की तुका म्हणे एका देहाचे अवयव, जे आपण बघितलं तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तो नियंता आहे या बुद्धीचा त्या त्या जीवाला ते सुख दुःख आहे, त्या शरीराला नाही. त्यामुळे शरीरामध्ये कधी शरीराचे अवयव कधी भांडण होत नाही, आपण गेल्यावेळी बघितलं होतं. आणि हे हे विसरून आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या अहंकाराला अविद्येमुळे जेव्हा आवरण आणि विक्षेप या दोन शक्तीमुळे भगवंताचं अनंत अस्तित्व झाकलं जातं अविद्येमुळे, आणि हा जो मीपणा किंवा अहंकार आहे या विशिष्ट फार महत्व दिलं जातं, ही विक्षेप शक्ती इथपर्यंत आपण गेल्यावेळी बघितलं होतं. आणि त्याच्याचप्रमाणे आपला सध्या जो विषय चालू आहे विष्णू स्मरणम, त्याच्यापैकी विष्णूचं आपण गेले 2-3 वेळाला सविस्तर कर्वे साहेबांनी सांगितलेल्या कल्पनेप्रमाणे त्याचा अभ्यास केला होता. आता स्मरणमचा आपला अभ्यास चालू आहे, म्हणून गेल्यावेळी आपण स्मृती स्मृतीची व्याख्या पतंजलीने काय केली ही बघितली होती, आणि त्या स्मरणाचा आपला अभ्यास चालू आहे. त्याच्या तो नामस्मरण आणि समर्पण हे कसं होतं हे आपण बघत आहोत. एक 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 त्यातला पहिल्यांदा नामस्मरण बघितलं, मग रूपाचं स्मरण बघितलं, मग त्याच्यानंतर सगुण निराकार ज्या 5 आपण गुणधर्म भगवंताचे बघितले की सर्व ज्ञानी, सर्व निर्माता, सर्व नियंता, सर्व व्यापक आणि अत्यंत परमप्रेममय, ह्याचा भक्ताला कसा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे सगळं पाहता पाहता नंतर गेल्यावेळी आपण समर्पणाची व्याख्या ती पण बघितली होती. तर हेच अगदी नक्की हेच वेगळ्या भाषेत तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात वेद अनंत बोधला, सगळ्या वेदाचं सार मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोलू कौतुके सांगितलेलं आहे. तरी अमृताते ही पैसा जिंके तसं ऐसी अक्षरे तसे काही मिळवे ना. तुकाराम महाराज किती साध्या भाषेत त्यांनी सांगितलं बघा की वेद अनंत बोलला, म्हणजे वेद अनंत बोलला म्हणजे वेद जो बोललाय ते अनंत आहे, आपल्याला सगळ्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे असं म्हणा. पण वेद अनंतासंबंधी बोलला हा त्याचा दुसरा अर्थ आहे. अनंताच्या भगवंतासंबंधी वेद जे काही बोललेला आहे अर्थ इतुकाची साधला. वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधला, अगदी साध्या आपल्या भाषेमध्ये म्हणजे रांगड्या भाषेत निजनिष्ठे नाम गावे आणि विठोबाचे चरण गावे. सगळ्या वेदाचा अर्थ आपल्या दृष्टीने काय असेल तसं सगळ्या पतंजलीच्या सगळ्या सूत्रांचा आपल्या दृष्टीने अर्थ काय असेल, ईश्वर प्रणिधानात निजनिष्ठे नाम गावे आणि विठोबाची शरण गावे. म्हणून आपण गेल्यावेळी इथपर्यंत आलो होतो की ह्या सगळ्या स्मृतीमध्ये सगळ्या जगातल्या सगळ्या जगातला खजिना किंवा ज्याला आपण कचरा म्हणू हा सगळ्या स्मृतीत भरलेला असतो, पण त्या स्मृतीत फक्त भगवंत नसतो. तर तो भगवंत का नसतो हे आपल्याला ह्या आज आपण सविस्तर बघायचंय. आणि त्या भगवंताची आपल्या हृदयात म्हणा किंवा स्मरणात म्हणा किंवा स्मृती स्थापना कशी करायची क्षणोक्षणी याचा आपल्याला आज अभ्यास करायचा. तेव्हा त्याच्या अगोदर मुळात आपण पहिल्यांदा थोडासा मुळापासून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असल्यामुळे आपण ज्या ज्ञानाचे आत्तापर्यंत व्यावहारिक ज्ञानाचे म्हणतो किंवा आपण आत्तापर्यंत जी ज्ञानाची प्रगती असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या प्रगतीची गरज आपल्याला का लागते किंवा प्रगतीचं मूळ कुठे आहे कशात आहे, जे ज्ञान आपण आत्तापर्यंत सगळ्या सृष्टीतल्या माणसांचं मानवी ज्ञान एकत्र केलेलं आहे आणि ज्याच्यामुळे आज अत्यंत शोध लागलेले आहेत किंवा प्रगती झालेली असं म्हणतो की मुळात या ज्ञानाची जीवाला गरज का भासते, इथनं सुरुवात करू बघायला. म्हणजे पहिल्यांदा मुळात त्या ज्ञानाची गरज आपण अगदी पायरी पायरीनं प्रवास करणार, त्याच्यानंतर त्या ज्ञानाच्या मर्यादा आणि या ज्ञानाच्या मर्यादांच्यामुळे भगवंताचं अस्तित्व का जाणवत नाही हे बघून ते अस्तित्व कसं प्रस्थापित करायचं असं आपण पायऱ्या पायरीने याचा सरळ अभ्यास करणार आहोत. तर मुळात पहिल्यांदा आपल्याला व्यावहारिक वेदबुद्धीवर आधारलेलं हे जे ज्ञान आहे हे आज आपण असं म्हणू ह्या जन्मी जन्मोजन्म किंवा पिढ्यानपिढ्या किंवा शतकानुशतकं ह्याच ज्ञानावर आपण का विसंबून आहोत हे आपल्याला मुळापासून बघायचं. मुळात या ज्ञानाची आपल्याला मानवाला गरज काय, तर पहिला त्याचं उत्तर असं येतं अगदी मुळापासून की जीवाला या देहामध्ये जे अस्तित्व मिळालेलं आहे देहाच्या आश्रयाने ते टिकवणं ही ज्ञानाची पहिली गरज आहे. म्हणजे ही जीवाची पहिली गरज ज्ञानाने भागवली जाते की या जीवाला जे शरीर मिळालेलं आहे देह मिळालेलं आहे त्या देहाचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड, या धडपडीतून ही व्यावहारिक भेदबुद्धीवर आधारलेल्या ज्ञानाची गरज भागवली जाते. ज्ञानाने ही गरज भागवली जाते म्हणून अस्तित्व टिकवणं म्हणजे ज्याला आपण जिवंत राहणं म्हणतो जिवंत राहण्यासाठी ही धडपड आहे ही ज्ञानाने पहिली गरज भागवली जाते. आणि दुसरी गरज जी ईश्वराने निर्माण ह्या दोन नैसर्गिक गरजा आहेत जीवाला दिलेल्या, पहिली अस्तित्व टिकवणे जिवंत राहणे आणि दुसरी आपली प्रतिकृती निर्माण करणे, कारण ही क्रीडा भगवंताची पुढे चालावी म्हणून म्हणून त्यांनी ह्या दोन नैसर्गिक गरजांच्या रूपाने दोन नैसर्गिक ओढी माणसामध्ये ठेवलेल्या आहेत. ह्या दोन ओढी अशा की एक अन्नाविषयी माणसाला नैसर्गिक ओढ असते. 12 वाजले की पोटामध्ये भुकेचा डोंब उसळतो, त्या डोंबामध्ये काहीतरी खायला घालावं. कबीर चुदा कुकडी करत भजनमो भंग, उनको तुकडा डारी करो भजन निस्तंग. दोन वेळा तुम्हाला या पोटासाठी अन्नाची ओढ निर्माण केलेली असते, त्यामुळे त्या अन्नाची ओढ असते. आणि प्रतिकृती निर्माण करण्यासाठी भिन्न लिंगी ओढ किंवा आकर्षण ज्याला आपण म्हणतो ते असतं माणसाच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या. तेव्हा पहिले आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवणे हा मूळ हेतू, आणि त्याच्यासाठी ज्ञानाची, या व्यावहारिक ज्ञानाची गरज लागते. दुसरा त्याच्यातनं पुढचा निघणारा भाग म्हणजे आपलं अस्तित्व टिकल्यानंतर, बघा आपलं अस्तित्व टिकल्यानंतर जर आपल्याला भगवंताचं स्मरण असलं, आपलं अस्तित्व टिकल्यानंतर जर आपल्याला भगवंताचं स्मरण असलं तर दुसऱ्याला जगू देणे, दुसऱ्याला जगू देणे आणि शक्य असल्या दुसऱ्याला जगवणे. आणि भगवंताचं जर विस्मरण असेल तर दुसऱ्याचा नाश झाला तरी पण स्वतः जगणे. इथून हे दोन फाटे फुटतात या ज्ञानाच्या गरजेसाठी, की भगवंताचं स्मरण असेल तर दुसऱ्याला सुखाने जगू देणे, शक्य असल्यास त्याला जगण्यासाठी मदत करणे. आणि जर विस्मरण असेल तर दुसऱ्याचा नाश जरी झाला तरी चालेल, पण माझं जगणं हे महत्वाचं आहे असं वाटणे. इथून हे दोन फाटे लागतात. तसंच एकदा आपण आपलं अस्तित्व टिकत आहे असं म्हटल्यानंतर मग या जीवनाची सुरक्षितता आणि सुव्यवस्था टिकवणे. आता आपण थोडेसे सूक्ष्मातनं फुलाकडे यायला लागलेलो. पहिलं अस्तित्व, दुसरं दुसऱ्याला जगू देणे, ते झाल्यानंतर मग जीवनाची सुरक्षितता किंवा सुव्यवस्था टिकवणे. आता या सुरक्षिततेच्या आणि सुव्यवस्थेच्या आड काय येतं, तर शारीरिक वेदना आपल्या ज्या होत असतात त्या त्याच्या आड येत असतात अनेक वेळेला. म्हणून शारीरिक वेदना टाळण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करणे, लक्षात घ्या. ज्याला आपण निरोगीपणाचं हे म्हणतो, निरोगीपणाचं प्रतीक म्हणतो, शारीरिक वेदना ह्या निरोगीपणाचं लक्षण नसल्यामुळे किंवा रोगीपणाचं लक्षण नसल्यामुळे त्या टाळण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज लागते. साधं आपलं व्यावहारिक उदाहरण घेतलं, पण लहान मुलाला सांगतो आग असली की हात लावू नकोस, कारण आगीला स्पर्श केला की तुम्हाला चटका बसणार. तर आगीला स्पर्श केल्यानंतर चटका बसतो हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा उपयोग आगीला स्पर्श न करण्यामध्ये होतो. तसं विजेचा धक्का बसतो, विजेचा तुम्हाला धक्का बसतो, त्या विजेला हात लावू नये, ह्या ज्ञानाची गरज त्याच्यासाठी असते. तसंच आपल्या वैद्यकीय शास्त्रातला महत्वाचा शोध म्हणजे क्लोरोफॉर्म किंवा अनेस्थेशिया ज्याला म्हणतो आपण, तो सगळ्या शारीरिक वेदना टाळून माणसाची माणसाची निरोगी अवस्था किंवा रोग कसा काढता येईल याच्यासाठी क्लोरोफॉर्मचा शोध आहे. तेव्हा ती ज्ञानाची गरज शारीरिक वेदना टाळण्यासाठी म्हणून तिथे केलेली आहे. तसं विजेच्या धक्क्याचं तुम्हाला आपण बघतो कुठेही आपण विजेसंबंधी फार सावध असतो, तर अनेक वेळाला त्याच्यातली एक वायर लाईव्ह असते म्हणे आणि एक वायर डेड असते. आता मला त्यात काही समजत नाही फारसं, पण असं इलेक्ट्रिशियन म्हणतात. तर अनेक वेळा इलेक्ट्रिशियनलाही कळत नाही कुठली वायर डेड असते आणि कुठली वायर लाईव्ह असते ती. मग तो करतो काय, त्याला काय तो म्हणतो ॲसिस्ट लागतो, अरे त्या वायरला हात लावा रे जरा, बरं का. हॅलो डायसिस्टला काय ॲसिस्ट लागतो, माहित नसत तो सर डिंगो हात लावतो, त्याला त्याला काही होत नाही. म्हणून तो अरे दुसऱ्या वायरला हात लावतो कसं मरशील. म्हणजे पहिल्या वायरला जर हात लावला असता तरी तो तेव्हाच मेला असता, पण इलेक्ट्रिशियन ॲसिस्टंट ढकलतो का, तर त्याला ते शारीरिक वेदना आणि मरण नको असतं म्हणून. पण ॲसिस्टला विचारलं काही माहीत नसतं, तो बिंदारपणे हात लावतो तिथे आणि मग त्याला सांगतो अरे ही वायर डेंजरस आहे दुसरी, त्याला हात लावू नकोस मरशील फुकटचा. तसं हे ज्ञान शारीरिक वेदना टाळण्यासाठी म्हणून सुद्धा आपण उपयोगात आणत असतो. आता ह्याच्यातून हे इतकं झाल्यानंतर मग पुढचा भाग जो येतो ज्ञानाचा किंवा विज्ञानाचा म्हणू आपण, तो म्हणजे वस्तूंचे म्हणजे बाह्य वस्तूंचे गुणधर्म आणि त्यातली सुप्त शक्ती समजावून घेणे, हा पुढची ज्ञानाची पायरी आहे. बाह्य वस्तूंचे गुणधर्म समजावून घ्यायचे, त्यात सुप्त शक्ती काही असेल तर ती समजावून घ्यायची, तिचा अभ्यास करायचा. आणि अशा तऱ्हेने सुप्त शक्ती असलेल्या अनेक वस्तू एकमेकाला जोडून त्याची जोडणी किंवा जुळवणी करून त्यातून नवीन वस्तू तयार करायच्या. या सगळ्यासाठी आजचं व्यावहारिक ज्ञान किंवा भेदबुद्धीवर आधारलेलं ज्ञान हे याच्यासाठी वापरलं जातं. आता नवीन वस्तू तयार करायच्या हे आपण त्यालाही आपण नेहमीची उदाहरणं आपल्याला माहितच आहेत. किंवा अन्न करतो आपण, पूर्वीचा अन्नाचा प्रकार म्हणजे आंब्याचं फळ तोडायचं आणि खायचं, इतकं सोपं होतं. आता हल्ली अन्न म्हणजे इतकं सोपं राहिलेलं नाही, अनेक पदार्थ आणायचे घरी, त्याचं स्वयंपाक करायचा, शिजवायचे, त्या पदार्थ पुन्हा एकमेकात मिसळायचे, त्याची पुन्हा रुचकर त्याला चव येईल असं बघायचं आणि मग खायचं. म्हणजे ह्या वस्तू मिसळण्याचा या अन्नाच्या तिथे संबंध येतो. हा स्वयंपाक आपण असा करतो किंवा वस्त्र सुद्धा बघाल तुम्ही तर हल्ली वस्त्र एका याचं असंच नाही, त्याच्यामध्ये अनेक 20% काय म्हणतात ते टेरलिन आणि 80% कॉटन किंवा असा जो प्रकार आहे, म्हणजे अनेक वस्त्र एकमेकात मिसळून, धागे मिसळून, म्हणजे एक एक सुखाचा धागा दुसरे 100 दुःखाचे धागे मिसळून हे जे वस्त्र तयार होतं त्यातही आपण अनेक वस्तू जोडत असतो, त्याच्यावर पुन्हा आणखी अनेक रंग देत असतो, त्याच्यावर डिझाईन्स काढत असतो, म्हणजे आणखी तिसरी त्याच्यात जोडणी करतो. आणि आणखी अन्न वस्त्र आणि निवारा, घरात आपल्याला अनुभव आहे एका घराला काय लागत नाही हे ओनरशिप सोसायटी किंवा सेक्रेटरीला माहित असतं की त्याला बाबा सिमेंट लागतं, रेती लागते, नंतर खडी लागते, ज्याला मेटल म्हणतो आपण ते सेक्रेटरीच्या अंगात मेटल असेल तर ते मेटल टिकायचं शेवटपर्यंत, त्याच्यानंतर पाणी लागतं, विटा लागतात, चुना लागतो, असे अनंत अनंत वस्तूंचे गुणधर्म लक्षात घेऊन त्या एका ठिकाणी जोडून मग त्याच्यातून आपण नवीन वस्तू तयार करत असतो. त्या नवीन वस्तूला आपण पुन्हा नाव देतो. हे जे नाव आहे हे पुन्हा मानवी बुद्धीतनं निघत असतं. किंवा करमणुकीच्या वस्तू आपल्याला सगळ्यांना माहितच आहेत, रेडिओ आहे, टीव्ही आहे, नंतर रेकॉर्डर आहे, कॅसेट रेकॉर्डर आहे, ग्रामोफोन आहे, सिनेमा आहे, ह्या सगळ्या अनेक वस्तूंचे गुणधर्म तपासून जोडून जुळवणी करून मग नवीन वस्तू तयार निर्माण केलेल्या आहेत. जानकी जीवन स्मरण जय जय राम. तेव्हा या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे हळूहळू आपल्या लक्षात असेल आलं असेल की अस्तित्वापासून जी सुरुवात होते ती थेट सुखसोयी आणि कर्मणुकीपर्यंत येऊन थांब ज्ञानाची मजल थांबते, सूक्ष्मात्म स्थुला स्थुला देऊन. आणि या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्या अज्ञात असलेल्या गोष्टीचं रूपांतर बुद्धी ही स्मृतीच्या साह्याने ज्ञात गोष्टीमध्ये करत असते. लक्षात घ्या, कारण ज्ञात गोष्टीमध्ये बुद्धीला सुरक्षितता लाभते, सुरक्षित हवं असं वाटतं, म्हणून तिला नेहमी सुरक्षिततेसाठी ज्ञात गोष्टीचा आधार लागतो या बुद्धीला. हे बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. पण जगी ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे, त्याला निराधार आभाळाचा भारत होतच आहे हे बुद्धीला पटत नाही. कारण बुद्धी ही नेहमीच कुठल्या तरी आधारावर काम करत असते, फक्त तिचा आधार जो भगवंत त्याला विसरून ते काम करायला लागते, त्याच्यामुळे हे सगळे पुढचे सूक्ष्मातच तुला द्यायला लागते. आणि त्याच्यामुळे काय काय होतं बघा, याच्या गोष्टीमुळे चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. म्हणजे आपण जे वरती बघितलं त्याचं कसं की ह्या सगळ्यांनी काय झालं, व्यावहारिक पातळीवर बघायचं म्हणजे आपले कष्ट कमी झाले या सगळ्या ज्ञानाने जे आपल्याला सुखसोयीला ज्या लाभलेल्या आहेत, सुखसोयी आपल्याला मिळवून दिल्या, त्याच्यामुळे दोघांचेही म्हणजे महिलांचे आणि पुरुषांचे दोघांचेही कष्ट कितीतरी कमी झाले, त्याच्यामुळे ज्ञानाचा आवाका वाढल्यामुळे आपला पल्ला वाढला कर्माचा. पण यातनं एक गोष्ट होते की कर्वेसाहेब ज्याला ते हे करतील संमती देतील की याच्यामुळे माणसाचा आळसही वाढला आणि त्याच्यामुळे आजारही वाढला. पूर्वीच्या पिढीला बायकांची कंबर तरी दुखत नव्हती असं म्हणतात, कारण त्यावेळी इतकं काम असायचं की त्या कंबरेला दुखायला कधी तिची आठवणच होत नसे. तेव्हा हा त्यातला भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे खूप सुखसोयी वाढल्या, अगदी म्हणजे काय म्हणायचं ते की लाकडाच्या शेगड्यांपासून चुलींपासून ते थेट कुणाकडे एसो कुणाकडे बरशेल अशा याच्यापर्यंत गॅसपर्यंत सगळ्या सुखसोयी आल्या. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या नसल्या की तुम्हाला दुःख व्हायला लागतं. म्हणजे एक दिवस जरी गॅस नसेल घरात किंवा एक दिवस नळाला पाणी नसेल तर महिलांची अशी काहीतरी चलबिचल व्हायला लागते त्याच्यामध्ये, म्हणजे त्या नसल्यामुळे दुःखाची निर्मिती व्हायला लागते किंवा प्रादुर्भाव व्हायला लागतो, कारण त्या सुखाची इतकी सवय झालेली असते की ह्या सुखामुळे ते नसलं की त्यातून दुःख निर्माण व्हायला लागतं. तसंच ह्या सगळ्या सुखसोयीचा मूळ हेतू काय होता की ह्या सगळ्यांचा वेळ वाचावा. दिवसाकाठचा आपला जो वेळ एरवी कट्टात जातो तो सगळा वेळ वाचावा, आणि वाचलेल्या वेळाचा उपयोग कुठेतरी आपण सदुपयोग ज्ञानप्राप्तीसाठी म्हणा किंवा ज्ञानाच्या आदान प्रदान क्रियेसाठी करावा हा मूळ हेतू आहे या सगळ्या ह्याचा असावा. आणि विज्ञानाचा पण तसं नेहमीच होतं असं काही नाही. जिथे हे सगळं ज्ञान विवेक शक्तीच्या ताब्यात असेल तिथे हे घडतं, पण जिथे हे अहंकाराच्या ताब्यात असेल तिथे वाचलेला सगळा वेळ हा एकतर खालीकुशालीत तरी जातो किंवा करमणुकीत तरी जातो, नाहीतर एकमेकाशी भांडण्यात तरी जातो. मग इंडिया हरलं की पाकिस्तानच फटाके वाजायला लागतात. आणि पाकिस्तान हरला तर बोलायला नको. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हटलं, इथे आपण नेहमी म्हणतो की एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप, आणि इव्हिल हे म्हणजे डेव्हिलच हे हत्यार आहे. तसं आपल्याला या भाषेत असं म्हणता येतं की रिकाम मन आणि त्याच्यामध्ये सैतानाचं आगमन. त्यात आणखीन एक हेतू असा आहे त्याच्यामध्ये की हे सगळे शोध आपले जे लागले त्याचा मूळ हेतू काय, तर आपली इंद्रिय जी आहेत ज्याच्या कक्षा फार सीमित होत्या त्या कक्षा वाढाव्या, त्या इंद्रियाची शक्ती वाढाव्या म्हणून हे सगळे शोध लागले. उदाहरणार्थ डोळ्याची शक्ती एरवी मर्यादित आहे बघण्याच्या दृष्टीनं, पण त्या डोळ्याच्या शक्तीला मदत म्हणून टेलिस्कोप, लांबतो दिसावा म्हणून, सूक्ष्म दिसावा म्हणून मायक्रोस्कोप, नंतर टेलिव्हिजन, टेलिप्रिंटर, टेलेक्स, हे सगळे ज्याच्या डोळ्याची शक्ती वाढवावी म्हणून निघाले. तसंच कानाची शक्ती वाढावी म्हणून टेलिफोन, रेकॉर्डर, ग्रामोफोन हे सगळे निघाले. म्हणजे कुठेही रेकॉर्ड केलेलं तुम्हाला इथे बसल्या बसल्या ऐकायला मिळावं म्हणून, तिथे जायची पाळी येऊ नये म्हणून. त्याचा दोष काय तो आपण त्या दिवशी बघितला. तसंच बुद्धीची हे वाढावी, क्षमता वाढावी म्हणून कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स हे निघालं. म्हणजे याच्यामुळे काय झालं, प्रत्येक इंद्रियाची क्षमता किंवा शक्ती वाढली. पण मुळात पुन्हा काय झालं, हे सगळं तर अहंकाराच्या ताब्यात जायला लागलं. तर हे सगळेच्या सगळे जे हे आहेत स्कोप्स आहेत हे सगळे विनाशक कार्यासाठी वापरले जातात, आणि विनाशक कार्यासाठी वापरले जाऊन विनाशाचा एकमेकावर इतका प्रभाव पडतो की असं म्हणतात की रशियाकडे आणि अमेरिकेकडे इतकी काही प्रभावी क्षेपणास्त्र आहेत की एकाने बटन दाबले की दुसरीकडे आपोआप सुटेल. म्हणजे रशियाने जर बटन दाबलं तर रशियाचं क्षेपणास्त्र सुटेल सुटेल, पण त्याचबरोबर अमेरिकेकडे त्याच क्षणी अमेरिकेचं क्षेपणास्त्र सुटून सगळ्या जगाचा विनाश होईल अशी सुव्यवस्था आपल्याकडे करून ठेवलेली आहे. समजलं की नाही? तेव्हा ही सगळी विनाशाची सामुग्री जी आहे ही सगळी विनाशाच्या ताब्यात जाते. म्हणजे ह्या सगळ्या शक्तीचा उपयोग विनाशाकडे होतो, आणि मग मुरारी बाबूनं जाऊन तिथे सांगायला लागतं की बाबांनो या सगळ्या एरियामध्ये विनाशक ह्याच्यामध्ये तुम्हाला बटन दाबायची बुद्धी होऊ नये माणसाच्या बुद्धीला. लक्षात घ्या की हे पहिलं बटन रशिया किंवा अमेरिका कुणालाही दाबायची बुद्धी होऊ नये म्हणून मला थोड्या वेळ तर रामनामा घेण्याची परवानगी द्या, आणि ती परवानगी त्यांना दिली जाते हे लक्षात घ्या तिथे. कारण त्या तिथल्या माणसाला ज्या ज्या माणसाच्या हातात ते बटन दाबलं आहे त्यालाही या भगवंताच्या शक्तीच्या आधाराची केव्हा केव्हा गरज लागते. म्हणून मागे तुला सांगितलं होतं की यांचं जेव्हा हे यान वरती गेलो होतं चंद्रावर, आणि ते काहीतरी चंद्रावर किंवा त्यांची काही जोडणी वगैरे चालली होती, आणि त्यावेळी थोडासा काहीतरी यांच्या सगळ्या गणितामध्ये कुठे थोडासा फरक पडला, आणि त्या यानाच्या जोडणीमध्ये ह्याच्यात काहीतरी चुका व्हायला लागल्या. हे जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं तर ते हातबुद्ध झाले आणि त्यांनी आनंद कोटे ब्रह्मांड नायकाची प्रार्थना करायला सुरुवात केली की भगवंता आमची काही चूक असेल सुधारून घे, आणि ती प्रार्थना ऐकली आणि ते याच व्यवस्थेत जोडलं गेलं. तेव्हा जिथे माणूस हे यंत्र धरलं जातं अशा अमेरिकेत सुद्धा लक्षात घ्या तिथे सुद्धा भगवंताची गरज लागते. तेव्हा याच्यात आपल्याला असं म्हणणं एक चांगलं वाक्य याच्यामध्ये की नैसर्गिक योजना कशी आहे ह्या सगळ्या विज्ञानाची, की माणसानी माणसावर प्रेम करावं, माणसानी माणसावर प्रेम करावं, आणि त्या प्रेमाच्या पोटी जर वस्तू लागल्या तर त्या वस्तूंचा उपयोग करावा त्या प्रेमासाठी म्हणून. पण माणूस त्याची बुद्धी अहंकाराच्या ताब्यात गेल्यामुळे ममत्वाच्या ताब्यात गेल्या नेमकं उलट करतो. बघा तो वस्तूंच्यावर प्रेम करतो, वस्तूंच्या ठिकाणी तो आसक्ती ठेवतो आणि त्याच्या त्या वस्तू मिळण्यासाठी दुसऱ्या माणसाचा उपयोग करतो. म्हणून त्या दिवशी म्हटलं की बायकोला टीव्ही हवा असला की नवऱ्याला 3 वर्ष ओव्हर टाईम करायला लागतो ऑफिसमध्ये. तेव्हा ही ज्ञानाची गरज काय आहे, या ज्ञानाची वैशिष्ट्य काय हे आपण आता पाहिलं. पण आता पुढचा जो भाग आहे जो आपण आतापर्यंत सहसा लक्षात घेत नाही तो फक्त मी तुमच्यासमोर मांडणार आहे की या ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत. आपण आतापर्यंत पिढ्यानपिढ्या या ज्ञानाच्या सगळ्या मर्यादा स्वीकारून हे ज्ञान असंच राहणार आहे